आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवनवीन संकल्पना राबवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासात योगदान देण्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन. पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. मुलाची बालसुधार गृहात रवानगी. घाटकोपर फलक दुर्घटना चौकशीसाठी विशेष तपास पथक. बुलडाणा जिल्ह्यात नवनवीन रोजगार सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न. यंदा आतापर्यंत 841 कोटींची निर्यात. आणि उजनी जलाशयात बुडालेली नाव सापडली मात्र 6 जणांचा अद्याप ठाव नाही. आता सविस्तर बातम्या. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नवनवीन संकल्पना राबवून राज्याच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाबळेश्वर इथं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत काल केलं. मध्यान्ह भोजनाचा दर्जा नियमितपणे तपासून ते चांगल्या दर्जाचं मिळेल याची दक्षता घ्यावी तसंच मुलांच्या क्रीडा विकासावर शाळांमध्ये जाणीवपूर्वक भर देण्याची सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली. सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तसंच जिल्ह्यातल्या उजाड मारान असलेल्या ठिकाणी वृक्ष लागवडीचं नियोजन करण्यासह विविध सूचना राज्यपालांनी केल्या. महाबळेश्वर इथल्या ग्रामीण रुग्णालयात गरजू आणि गरीब जनतेवर चांगल्या पद्धतीनं उपचार केले जातात या रुग्णालयाच्या सोयीसुविधा आणि औषधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी काल या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर दिली. रेडक्रॉस सोसायटीच्या पाचगणी इथल्या रुग्णालयासाठी 28,97,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबद्दल रेडक्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांचे आभार मानले आहेत. राजभवनात सोसायटीच्या प्रतिनिधींसोबत यासंदर्भात एक बैठक झाली. आज बुद्ध पौर्णिमा यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसा शांती आणि करुणेची शिकवण व्यक्ती समाज तसंच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक आहे. आजही शिकवण पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पुण्यातील कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला 24 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायालयानं काल दिले. तसंच अल्पवयीन मुलाला मद्यपुरवठा करणारे बारमालक व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनासुद्धा 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायालयानं दिले. विशाल अग्रवाल याला काल न्यायालयात आणण्यात आलं त्यावेळी वंदे भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान अल्पवयीन आरोपीची 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहात रवानगी करण्याचा आदेश बाल न्याय मंडळानं काल रात्री दिला. आरोपीला देण्यात आलेल्या जामिनाचा पुनर्विचार करण्यात यावा यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता मात्र सत्र न्यायालयानं पोलिसांना बाल न्याय मंडळासमोर अर्ज करण्याची सूचना केली होती. 18 वर्षे पूर्ण नसतील तर बाल गुन्हेगार म्हणून गंभीर गुन्ह्यातून आरोपीची सुटका होण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी ही वयोमर्यादा 16 वर्षे करावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं विना नोंदणी रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. अशी वाहनं आढळल्यास त्याची विक्री करणाऱ्या वितरकाचा व्यवसाय परवाना निलंबित करण्यात येईल. शहरातील वितरकांना विना नोंदणी वाहन ग्राहकांना देऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. पुणे पोलिसांनी मंगळवारी रात्री मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या चालकांवर नाकाबंदी करून कारवाई केली. या कारवाईत 85 मद्यपी चालकांना दंड ठोठावण्यात आला. उजळी धरणाच्या जलाशयात एक प्रवासीनाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील 6 जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकानं काल ही नाव सापडली मात्र त्यात बसलेल्या लोकांचा थांग लागला नाही. नावेमध्ये 6 जण होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 2 पथकं अथकपणे शोध घेत आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. घाटकोपर जाहिरात फलक अपघात प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं 6 अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 75 जण जखमी झाले आहेत. फलकासाठी जबाबदार असलेल्या कंपनीचे मालक भावेश भेंडे याच्या निवासस्थानाची या पथकानं झडती घेतली आणि कंपनीतील काही कर्मचाऱ्यांची चौकशी केली. गेल्या आठवड्यात मुंबई गुन्हे शाखेनं भावेश भेंडे याला राजस्थानमधील उदयपूर इथं पकडून मुंबईत आणलं. 13 मे रोजी झालेल्या वादळात मुंबईतील घाटकोपर भागातील पेट्रोल पंपावर हा भलामोठा फलक कोसळला होता. बुलडाणा जिल्ह्यात नवनवीन रोजगार सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या उद्देशानं जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल एक बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात निर्यातक्षम उद्योग उभारणीसाठी समोर येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला सर्वतोपरी सहकार्य केलं जात आहे. गेल्या वर्षी 768 कोटींची निर्यात झाली तर यंदा आतापर्यंत 841 कोटींची निर्यात झाली आहे. जिल्ह्याच्या या कामगिरीमुळे उत्कृष्ट निर्यातीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी नामांकन केलं जाणार आहे. जिल्ह्यात एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत कापूस आणि सीड हब निश्चित करण्यात आला आहे. बियाणांचं हब तयार करण्यासाठी बियाणं कंपन्यांनाही सहभागी करून घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली. नरवीर चिमाजी अप्पा यांच्या शौर्यानं प्राप्त झालेल्या वसई किल्ल्याचा विजय दिन दरवर्षीप्रमाणे आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जात आहे. यंदा या विजयोत्सव दिनाचं 286 वर्ष आहे. वसई किल्ल्याचा इतिहास, तिथली वास्तू आणि पर्यटन, लोकसंस्कृती तसंच खाद्य संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं वसई विजयोत्सव दिन या एक दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी केलं जातं. ऑनलाईन पोर्टलद्वारे शिधापत्रिका देण्याची सुविधा रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी दिली. रत्नागिरी तालुक्यातल्या खेडशी गावातल्या विकास पवार यांना पहिल्या ई शिधापत्रिकेचं वितरण करण्यात आलं. जागतिक तंबाखू विरोधी दिनाचं औचित्य साधून वाशिम इथल्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात काल राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत भित्तीचित्र आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड अद्ययावत असणं गरजेचं आहे, त्यामुळे टपाल खात्याच्या ग्रामीण विभागातर्फे ग्रामीण भागात आधार कार्ड केंद्र सुरू आहेत. या आधार कार्ड केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांनी आपलं आधार कार्ड अद्ययावत करून घेण्याचं आवाहन पुणे ग्रामीण डाकघर अधीक्षक बीपी एरंडे यांनी केलं आहे. वाई इथं आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या 108व्या ज्ञानसत्राचा समारोप नुकताच गणपती घाटावर झाला. लोकमान्य टिळक स्मारक संस्थेमार्फत ही व्याख्यानमाला दरवर्षी सलग 21 दिवस आयोजित केली जाते. राज्यात सध्या सुरू असलेल्या मोजक्यात शतकोत्तर व्याख्यानमालांपैकी ही एक महत्वाची व्याख्यानमाला आहे. किल्ले रायगडवरचा पायरी मार्ग आज आणि उद्या बंद राहणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येनं शिवभक्त गडावर येतात, मात्र गडावर काही ठिकाणी दरड कोसळून अपघात घडण्याची शक्यता असल्यानं धोकादायक सुटे दगड काढले जाणार आहेत, त्यासाठी पायरी मार्ग बंद ठेवला जाणार आहे. दरम्यान मांडवा अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावरील वाहतूक 26 मे ते 31 ऑगस्ट दरम्यान खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात येणार आहे. जलमार्गानं मुंबईहून अलिबागला येण्यासाठी केवळ 1.5 तास लागतो. बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ, तर उर्वरित बीड, गेवराई, शिरूर, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातील महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घोषित केली आहे. त्यानुसार विविध सवलती लागू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीवचा काही भाग, कोमोरून क्षेत्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात तसंच अंदमान निकोबार बेटं आणि अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. येत्या 2 दिवसात राज्यातल्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. जळगाव इथं सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची काल नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवनवीन संकल्पना राबवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासात योगदान देण्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन. पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, मुलाची बालसुधारगृहात रवानगी. घाटकोपर फलक दुर्घटना चौकशीसाठी विशेष तपास पथक. बुलडाणा जिल्ह्यात नवनवीन रोजगार सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न. यंदा आतापर्यंत 841 कोटींची निर्यात. आणि उजनी जलाशयात बुडालेली नाव सापडली, मात्र 6 जणांचा अद्याप ठाव नाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.